आजच्या युवा स्नेह या कार्यक्रमाची सुरुवात समर्थ रामदास स्वामी विरचित करुणाष्टकातल्या काही श्लोकांच्या गायनाने आपण करणार आहोत. सद्भक्त राजू कुलकर्णी, पराग करवंदे आणि नारायण महाडणे या श्लोकांचं गायन करणार आहेत.
श्रीराम मद कोवताराम कैवल्यदाता तया ते निहेरी कली सर्व चिंता समर्था तया काय उत्तीर्ण भावे सदा सर्वदा नाम वासे म्हणावे उदासीन हे वृत्तिजीवी धरावी अति आदरे सर्व सेवा करावी सदा प्रीती लागो तुझे गुण गाता रघुनायका मागणे हे आता तुझे रूपडे लोचनी गाता रघुनायका मागणे हे आता तुझे रूपडे लोचनी म्या पहावे तुझे गुण गाता मनासी रहावे उठो आवडी भक्ति पंथे ची गाता रघुनायका मागणे हे आता मनी वासना भक्ति तुझी करावी कृपाळूपणे राघवे पूरवावी वसावे मदंतरी नाम घेता रघुनायका मागणे हे आता सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा नुपेक्षी मद गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे आता रघुनायका मागणे हे आता जय जय रघुवीर समर्थ सीताकांत स्मरण जय जय राम.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. 35 ते 50 या वयोगटातले युवा साधक आजचा युवा स्नेह हा विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत. वयोगट आपला हा नाममात्र आहे, त्यामुळे साधना करणाऱ्या सर्व युवा साधकांचं आजच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत. आजपर्यंत आपल्याला सारे साधू संत सांगत आले आहेत की सद्वस्तूचा म्हणजे उपाधी माझी गुप्त असलेल्या चैतन्याचा किंवा मीचा शोध घ्यावा. आत्म्याला जाणायचं असेल तर स्वतःच आत्मरूप व्हायला हवं. ते होण्याची दृष्टी सद्गुरु साधकाला देतात. मेहर बाबा म्हणत असत ना की सद्वस्तू पाहण्याआधी सद्गुरु चरणांची धूळ बना, त्यांच्या पायी लीन व्हा. म्हणून सद्गुरूंना स्वामीजींना शरण जायचं आणि ते सांगतात ते करायचं. मग ती वस्तू पाहण्यासाठी साधकांच्या अंतःकरणात बसलेले सद्गुरू नेहमीच मार्गदर्शन करत राहतात. स्वामीजींनी आपल्याला आत्मनिवेदन भक्तीच्या अंतर्गत स्थितप्रज्ञ लक्षणांचं अतिशय विस्तृत असं विवेचन केलं, आपल्याला विचार करायला प्रवृत्त केलं. गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात वर्णिलेला जो स्थितप्रज्ञ तोच ज्ञानी, तोच गुणातीत आणि तोच भक्तही, जीवनमुक्तही तोच. सूत्रे मणिगणाईव ह्या उक्तीप्रमाणे स्थितप्रज्ञाची सर्व लक्षणं स्वामीजींनी आत्मनी एव आत्मना तुष्टः ह्या सूत्रात गुंफली. स्थितप्रज्ञ लक्षणं हा विषय नुसता ऐकण्याचा न राहता सर्व शक्तीपणाला लावून ह्या लक्षणांचा अभ्यास आपल्या जीवनात उतरवता येईल का हा विचार पुढे ठेवून हा विषय निवडला आहे. मुक्याला वाचा देण्याचं आणि पांगळ्याच्या पायात शक्ती देण्याचं सामर्थ्य असणारा स्वामीजींच्या आशीर्वादाचा आधार घेऊन या स्थितप्रज्ञ लक्षणांचा अभ्यास या वयोगटातल्या साधकांनी केला आहे. स्वामीजींनी आपल्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला. आता योगबुद्धी म्हणजे आत्मज्ञानाला अनुसरून आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होईल अशा तऱ्हेने जीवन जगण्याची जबाबदारी आपली आहे. या लक्षणांचं जितकं चिंतनपूर्वक आचरण आपल्या हातून घडेल तेवढी ही लक्षणं आणि त्यामुळे आपलं जीवन आणि ही लक्षणं यातलं अंतर कमी कमी होत जाईल. या मार्गावरून चालत राहणं हे आपल्याला जमवायचं आहे. किंबहुना म्हणूनच स्थितप्रज्ञ लक्षणं पाहत असताना पूजनीय स्वामी माधवनाथ आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथ डोळ्यांसमोर उभे राहतात. ते चालते ज्ञानाचे बिंब स्वामीजींच्या रूपात आपल्या समोर चालता बोलता स्थितप्रज्ञ आहे. स्थितप्रज्ञाची परिपूर्ण व्याख्या भगवंतांनी गीतेत केली. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टः तस्य स्थितप्रज्ञस्तदोच्यते. अंतरातील सर्व कामना म्हणजे वासना सोडून जो आपल्या ठिकाणी आत्म्यामध्ये संतुष्ट होऊन राहतो त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. आत्म्याच्या ठिकाणी रमून राहण्यात मुख्य अडचण काय आहे बरं? इंद्रिय आणि त्यांचे विषय आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या कामना. इंद्रियांचा आहार विहार युक्त पाहिजे नाहीतर कामना निर्माण होऊन जीवन कलुषित होऊन जातं. स्वामी माधवनाथ म्हणत संगीत ऐकणं हा कानाचा आहार आहे पण तोही अतिशय मित स्वरूपातच करावा. ग्रंथ वाचन नाटक चित्रपट पाहणे हा डोळ्यांचा आहार पण ह्या सर्व हालचाली शुद्ध सात्विक असतात का हे मात्र नीट पारखून घेतलं पाहिजे. आपले सद्गुरु काय सांगतात ते कसे वागतात ते पाहून आपलं आचरण आपण ठेवावं. मनाला ध्यान धारणा नामस्मरणाचा छंद लावला की अनेक छंद आपोआप सुटत जातात. एकादशी म्हणजे एकादश इंद्रियांचा संयम, तो सहज घडावा. इंद्रियांना शिक्षा करायला नको किंवा एकादशी आणि दुप्पट खाशीही नको. स्वामी माधवनाथांकडे एक साधक येत असत, ते फक्त फलाहार करत. त्यांना एकदा स्वामीजी म्हणाले की असा फलाहार केवळ करण्यापेक्षा आपला मूळ पिंड आहे अन्नाचा. देहधारणेला आवश्यक तेवढं रोजचं सात्विक अन्न जरूर खावं. भगवत प्राप्तीची वाटचाल त्यामुळे सहज करता येते. स्थितप्रज्ञ केवळ आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहिल्यामुळे त्याच्या अंतःकरणातील शांती विकारांमुळे कुठल्याही पद्धतीने ढवळून निघत नाही. ममत्वाचा त्याग अहंकाराचा त्याग ही आणखी काही स्थितप्रज्ञाची लक्षणं वैशिष्ट्य भगवंतांनी सांगितली. आपले सगळे सोयरे आप्तजन यासंबंधी अनासक्त प्रेमयोगाचा प्रयोग स्थितप्रज्ञ करतो. म्हणजे काय बरं तर सर्वांशी अतिशय प्रेमाने व्यवहार करतो. सर्वांबद्दल त्याला प्रेमही आहे पण त्याचबरोबरही तो आसक्तही नाही. त्याबरोबरच कर्मफळाच्या ठिकाणीही स्थितप्रज्ञ आसक्ती ठेवत नाही आणि आपल्या स्वतःच्या देहाच्या ठिकाणी तर तो अनासक्त राहतोच राहतो. कासवाप्रमाणे सर्व वृत्ती आवरून घेऊन इंद्रिय संयमन करतो आणि तसं जर घडलं नाही तर आत्मनाश निश्चितच आहे. विषयात गोडी आणि रमणीयता वाटू लागली की मग त्यातून क्रोध, मग क्षोभ म्हणजे अस्वस्थता निर्माण होते आणि मग शेवटी बुद्धी आत्म्याला जाणण्याचं सामर्थ्य गमावून बसते. उलट स्थितप्रज्ञ आत्म्यामध्ये संतुष्ट राहून ब्रह्मभावाला आणि किंबहुना शांतीलाच प्राप्त करतो. स्थितप्रज्ञाचं ज्ञानी पुरुषाचं अशा प्रकारचं उघवतं दर्शन आपण घेतलं. पण जरा आत वळून पाहिलं तर असं लक्षात येईल की आपल्या 24 तासांच्या एका दिवसात आपण कितीतरी स्थित्यंतरांमधून जात असतो. कधी आपल्याला उद्विग्नता येते, कधी काही आनंदाचे प्रसंग वाटायला येतात, कधी भयभीत व्हायला होतं आणि अशा तऱ्हेचे सुखदुःखाचे नाना तरंग अंतरात उठत राहतात. अंतरीचे तरंग नाना काय म्हणती हे आपल्याला अतिशय चांगल्या तऱ्हेने ठाऊक आहे. ही स्थितप्रज्ञ लक्षणं आपल्या जीवनात कशी उतरवता येतील ह्याचा विचार आपण परिसंवादात्मक कार्यक्रमातून करणार आहोत. यामध्ये काही अनुभव आहेत, काही प्रसंग आहेत, पण एकमात्र खरं आहे की ध्यानामध्ये कणकण अनुभवता येणारं साक्षीत्व हा या अभ्यासाचा पाया आहे. म्हणून हा अभ्यास ध्यान आणि सद्गुरूंची भक्ती याच्या सहित करायचा आहे आणि अभ्यास करता करता परिणत व्हायचा आहे. देहाला काही आजारपण येणं हे दुःख आणि उद्विग्नता देऊन जातं. स्वामी माधवनाथांना पॅरालिसिस झालेला होता. त्यावेळी एका साधिकेने त्यांना प्रश्न विचारला की स्वामीजी तुम्हाला हा आजार का बरं झाला? या प्रश्नावर स्वामीजी म्हणाले आपला देह निर्जीव आहे आत असलेल्या चेतन परमात्म्यामुळे तो डोलतो हलतो. पेन मोडलं तर कुठे आपण रडतो? तसं देहाला काही झालं तर मी सच्चिदानंद आत्माच आहे, अव्यय आनंद रूप आहे असा बोध झाला की देहाचं दुःख हे दुःखमुळी वाटतच नाही. स्वामीजी सांगतात तसं आत्म्यात संतुष्टत आहे म्हणून स्थितप्रज्ञाला उद्विग्नता नाही. काही हवं काही नको अशी इच्छा नसल्यामुळे दुःखाने कोणत्याही प्रकारची उद्विग्नता त्याला येत नाही आणि सुखाची लालसा आणि स्पृहा देखील राहत नाही. विगत स्पृह होण्याचा अभ्यास आपण सर्वांनी कसून केला पाहिजे. ठरवलंय की सुखानी हुरळून जाणार नाही आणि दुःखानी उद्विग्न होणार नाही, पण विषयांवरचं प्रेम वासना भय क्रोध हे आपण कसं कमी करणार? सुचेता, तू आम्हाला सांगतेस का की हे जमवण्याचा कसा प्रयत्न करतेस?
दैनंदिन जीवनात अभ्यास करण्यासारख्या चित्तप्रज्ञ लक्षणातील दुःखेशु अनुद्विग्न मना सुखेशु विगत स्पृहा या लक्षणाचा अभ्यास करताना आलेले काही अनुभव सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. दुःख प्राप्त झालं की उद्वेग निर्माण होणं, तसंच सुख झालं की सुखाच्या पाठोपाठ स्पृहा वाढणे ही सर्वसाधारण स्थिती आहे. परंतु चित्तप्रज्ञ आत्म्याच्या ठिकाणी स्थिर राहतो, त्यामुळे तो दुःख झाले तरी उद्विग्न होत नाही आणि सुख झाले तर स्पृहा किंवा इच्छा वाढू देत नाही. हा अभ्यास करताना कधी जमलं कधी जमलं नाही, पण जेव्हा हा अभ्यास जमला तेव्हा स्वामीजी म्हणतात तसं आत्मविश्वासही वाढला. मध्यंतरी घडलेला एक प्रसंग, महेश आणि सिद्धी कोकणातून येताना हायवेला 40-45 वयाचे गृहस्थ अचानक रस्ता क्रॉस करताना व्हॅनच्या मध्ये आले. वेळ साधारण संध्याकाळी 7 होती. गाडी कंट्रोल करेपर्यंत त्यांना जबरदस्त धक्का बसला. जवळच्या गावातील मंडळी जमा झाली. धक्का खूपच जोरात होता. त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलं गेलं. पोलीस केस झाली. महेशने घरी फोन केला तेव्हा मी घरात नव्हते. ऑफिसमधून आल्यावर स्वरूपाने मला अपघातासंबंधी सांगितलं. तेव्हा सर्वप्रथम मला स्वामीजींची आठवण झाली. मनोमन त्यांना मी सगळं सांगितलं, त्यांची प्रार्थना केली. महेशला फोन केला, तो कुठे आहे ते विचारून घेतलं. शिरवळ पोलीस स्टेशनला जाण्यासाठी त्याच्या मित्रांना बोलावून घेतलं. गाडीतून जाताना एकाच गोष्टीचं चिंतन चालू होतं. मी शांत स्वरूप आत्मा आहे, हे सर्व देहाशी संबंधित चालू आहे. मी देहापासून वेगळा सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहे. माझ्या बरोबर स्वामीजी आहे. तिथे गेल्यावर पोलीस स्टेशनवरील फॉर्मॅलिटीज पूर्ण करून त्या गृहस्थांना भेटायला गेलो. त्यांना बराच मार लागलेला होता. त्यांना बरं वाटणं फार महत्वाचं होतं. स्वामीजींची प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी गाडी सोडून पुन्हा त्या गृहस्थांना पाहायला गेलो तर त्यांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झालेली होती. त्यांच्या सगळ्या टेस्टचे रिपोर्ट नॉर्मल आले होते. स्वामीजींकडून झालेल्या श्रवणामुळे या दुःखद प्रसंगी उद्विग्नता अशांती भीती या गोष्टीपासून आम्ही सगळे दूर राहू शकलो होतो. असे कठीण प्रसंग क्वचितच येतात, परंतु एरवी काही किस्से असे घडतात की आपला अभ्यास कमी पडतो. काही प्रसंगी आपण नाराज होतो खट्टू होतो. काही घटना अशा घडतात की आपल्याला खूप वाईट वाटतं. हे दुःखामुळे उद्विग्न होणं आहे असंच वाटतं. अशा काही प्रसंगी आत्म्यामध्ये संतुष्ट राहणं जमलं नाही. खरं तर मनाला विसरायचं ओलांडायचं तर नेमकं या मनाला गुंजारायला सुरुवात होते आणि मग उद्विग्नता आणि अशांती येते असा अनुभव आला. सुखाच्या प्रसंगी कधी कधी स्पृहा आणि इच्छा वाढतात. उदाहरणार्थ नुकतीच अप्रॅझल झाली तेव्हा इन्क्रीमेंट अजून व्हायला हवं होतं असं मनात येतं. दुसरं उदाहरण म्हणजे नवीन फ्लॅट अतिशय चांगला आहे तरी जुना फ्लॅट नको होता विकायला असं मध्ये मध्ये मनात येतं. आत्ताच्या मे महिन्यात कोकणात गेलो होतो. खूप मजा केली. समुद्रावर किल्ल्यावर भटकंती आंबेखण इत्यादी. तेव्हा स्वामीजींनी सांगितलं तसा अभ्यास केला गेला. हा आनंद घेत असताना आपण सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहोत हे चिंतन केलं गेलं. या बाह्य आनंदा व्यतिरिक्त मी आत्म्यामध्ये संतुष्ट राहू शकते ना असं पाहिलं गेलं. अर्थात जेव्हा जेव्हा हा अभ्यास जमतो तेव्हा तो निश्चितच सद्गुरूंच्या कृपेमुळेच जमतो. स्वामीजी, असा सर्व स्थितप्रज्ञ लक्षणांचा अभ्यास आमच्याकडून नेहमी जास्तीत जास्त वेळा घडू देत ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना. हरिओम.
तर हर्षाने आपल्याला सांगितलं की केंद्रात नित्य श्रवण होतं त्यामुळे आपल्याला उद्विग्नतेवर आणि उद्विग्नतेवर मात करण्याची शक्ती तर मिळतेच, पण ज्या वेळेला आपल्याला स्पृहा निर्माण होते मनात कुठल्या इच्छा लालसा निर्माण होतात त्यावेळेला सुद्धा स्वामीजींच्या वचनांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आणि स्वामीजींचं स्मरणच आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवतं. जसं आपल्याला ह्या दोन गोष्टींपासून लांब राहायचंय तसंच प्रेम वासना भय क्रोध हे सुद्धा कमी करायचे. सुचेता तू आम्हाला सांगतेस का राग भय क्रोध हे येऊ नये म्हणून काय प्रयत्न करता येईल?
भय आणि क्रोध ह्या मनाच्या दोन अवस्था सर्वांनाच फार त्रास देत असतात. आपण कितीही ठरवलं की कशालाही घाबरायचं नाही, कोणावरही चिडायचं नाही, पण असं करणं हे किती अवघड आहे हे प्रत्येकालाच माहीत आहे. माझ्या बाबतीत म्हणाल तर मी ज्या दिवशी हे असं ठरवते तर तो प्रयत्न बरेचदा असफलच ठरतो. पण स्वामींनी सांगितलेल्या स्थितप्रज्ञ लक्षणांचा अभ्यास प्रयत्नपूर्वक केल्यावर हळूहळू का होईना थोडा थोडा फरक पडत चालला आहे असे जाणवते. कोणत्याही गोष्टीची आपल्याला भीती वाटायला लागली की त्या बाबतीत जास्त विचार न करता, त्या विचारांच्या पाठीमागे न जाता लगेचच नामस्मरण चालू करायचे, ध्यानाला बसायचे, स्वामींचे विचार ऐकायचे, आठवायचे किंवा चांगल्या गोष्टींचे चिंतन करायला लागायचे. अशा प्रकारे भयाचे विचार मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न सध्या मी करत आहे. क्रोधाचे सुद्धा असेच आहे. त्यासाठीही प्रयत्न करायला लागल्यावर अनेक अडचणी येतात. राग आला की म्हणतात ना की लगेच 1 ते 10 अंक मोजावेत वगैरे, पण राग इतका काही पटकन डोके वर काढतो विचारूच नका. मग आपणच आपल्या मनाशी ठरवायचं की राग आला की लगेचच म्हणायचं मधुर व्यवहार. मधुर व्यवहार म्हटल्यावर आपोआपच मधुराताईंचं स्मरण होतं आणि त्याबरोबर पूजनीय स्वामींचंही स्मरण होतं की लक्षात येतं आपण किमान न रागावता न चिडता शांतपणे बोलावं. पूजनीय स्वामींनी परवा केंद्रात ते एका गोष्टीचा अभ्यास एकेका दिवशी कसा करत होते हे सांगितलं, त्याप्रमाणे मीही तसा अभ्यास करायचा नेटाने प्रयत्न करत आहे. त्यांच्याच कृपेने आता आपण भय व क्रोधात कमी गुरफटत असल्याची जाणीव होऊ लागली आहे. भय व क्रोध ह्या दोन अवस्था देहबुद्धी जास्त प्रमाणात असल्याने आपल्याला फार त्रास देतात. त्यामुळेच देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे जाण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. मनाची शांती स्थिर ठेवायची असेल तर भय व क्रोध या दोन दोषांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. भयापासून अभयापर्यंत किंवा क्रोधापासून अक्रोधापर्यंतचा प्रवास फार काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. इथे मला एक माझ्या जीवनातील प्रसंग सांगावासा वाटतो. तो म्हणजे 2005 साली गंगातीर्थ कोसळून त्यात माझी नणंद व भाचा यांचा अकाली अंत झाला. तेव्हा मी सर्वजण फारच भयभीत क्रोधित झालो होतो. पण त्या कठीण प्रसंगी पूजनीय स्वामींनी आम्हाला फोन करून सर्वांना धीर दिला व म्हणाले, का झालं कसं झालं याचा विचार न करता आलेली परिस्थिती आपल्याला स्वीकारायची आहे. मी पूजनीय स्वामी माधवनाथांकडे तुम्हाला सर्वांना दुःख सोसण्याची ताकद द्या अशी विनंती करतो. त्यांचा असा फोन आल्यावर जणू काही जादूची कांडी फिरविल्याप्रमाणे घरातील वातावरण बदलले. सर्व गोष्टींचा निर्णय पटकन झाला. ही त्यांची आमच्यावर फारच मोठी कृपा असल्याचे अधिक दृढतेने जाणवले. थोडे दिवसांनी मी व हे पूजनीय मकरांनाथांच्या घरी त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांनी आमचे प्रत्यक्ष सांत्वन केले. तेव्हा तिथे आम्हाला खूपच रडू आले. आम्ही तेथे रडून मोकळे झालो. सर्व दडपण नाहीसे झाले. पूजनीय स्वामींनी थोडा वेळ नाम सांगितले व नंतर आम्हाला ध्यानालाही बसवले. तेव्हा ते आमच्यात शक्ती भरत आहेत, आम्हाला दुःख सहन करण्याची ताकद देत आहेत ह्याची स्पष्टपणे जाणीव होत होती. व नंतर ते म्हणाले की तुम्ही इथे यायलाच पाहिजे होतात, बरं झालं आलात. ते पूजनीय स्वामीजी आमच्यावर जणू काही प्रेमाचा कृपेचा वर्षावच करत होते. त्यामुळेच आम्ही सर्वजण त्या प्रसंगाला सामोरे जाऊ शकलो. आपले परात्पर गुरु व सर्वच संत मंडळी आपल्याला भय व क्रोधापासून तरुण नेण्यास सहाय्य करत आहेत. मकरनाथ तर आपल्याला अनुषंगिक साधना करवून घेऊन स्थितप्रज्ञ लक्षणांचा अभ्यास करवून आपल्यात सुधारणा व्हावी म्हणून झटत आहेत, कळकळीने प्रयत्न करणे सांगत आहेत, तळमळीने आपल्याला जागे करत आहेत. तर आता आपण सर्वांनीच त्यांच्या या प्रयत्नात सफल होण्यासाठी त्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना करूया.
या भयाची गोष्ट निघाली आणि स्वामी माधवनाथांची एक आठवण आली. एकदा मागे काही चुकीच्या माहितीमुळे किंवा गैरसमजतीतून असेल एका राजकीय व्यक्तीचा रोष स्वामीजींवर झाला होता. त्यातूनच स्वामीजींच्या मागावर काही गुंड अध्यात्म मंगलधाममध्ये येऊन थांबले होते. त्याची आधी कल्पना येऊन सुद्धा स्वामीजी अतिशय शांत होते आणि बरोबर 7:25 केंद्राच्या नेहमीच्या वेळेला केंद्रात ते हजर झाले. त्या गुंडांनी स्वामीजी आल्याबरोबर त्यांना आपल्या बरोबर येण्यास सांगितलं तेव्हा त्या गुंडाच्या खांद्यावर हात ठेवून स्वामीजी त्याला अतिशय शांतपणाने म्हणाले की एवढं 7:30 ते 8:30 इथलं केंद्र संपू देत मग मी तुमच्या बरोबर तुम्ही म्हणाल तिथे येईन. आणि असं म्हणून स्वामीजी वरती केंद्रात गेले. ते गुंडाही स्वामीजींच्या पाठोपाठ वरती केंद्रात येऊन बसले. ह्या गोष्टीचा परिणाम म्हणून स्वामीजींच्या चेहऱ्यावर कुठलाही भीतीचा लवलेश नव्हता आणि किंचित सुद्धा उद्विग्नता नव्हती. कोणाला काहीही समजलं सुद्धा नाही. केंद्र संपल्यावर स्वामीजी खाली आले आणि मग त्या गुंडांना म्हणाले की चला मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. पण स्वामीजी आणि केंद्रातल्या संपूर्ण एकूण वातावरणाचा त्या लोकांवर इतका प्रभाव पडला की त्या गुंडांना आपली चूक समजली. त्यांनी स्वामीजींचे पाय धरले आणि क्षमा मागून ते तिथून निघून गेले. या स्थितप्रज्ञाने विषयांवरचं प्रेम वासना भय क्रोध हे सर्व काही भगवंताला अर्पण केलेलं असतं. याबरोबरच आपण दररोज कर्म करतो नानाविध प्रकारचं काही आपलं कार्य चालू असतं त्यावेळी शुभ आणि काही अशुभ अशा गोष्टी निर्माण होत राहतात. म्हणजे काय तर काही शुभ घडलं तर स्थितप्रज्ञ अभिनंदन करत नाही आणि काही वाईट घडलं तर द्वेष किंवा मत्सरही करत नाही. आपल्या व्यवसायात शुभ आणि अशुभ या घटना रहाट गाडग्यासारख्या येतच असतात. मग या दोन्ही गोष्टींच्या ठिकाणी स्नेह निर्माण न होता आपल्याला दक्षतेने राहता येईल का? शशांक दादा असं काही घडलं तर तुम्ही काय अभ्यास करता?
श्रीराम, द्वेष आणि अशुभता यांचा विचार जेव्हा मी करू लागतो तेव्हा माझ्या लक्षात येऊ लागले की आपल्याला हवे ते मिळाले नाही की आपल्या मनात अशुभ विचार येऊ लागतात. द्वेषाची भावना मला अस्वस्थ करू लागते. माझ्या व्यवसायात मला या गोष्टींना नेहमीच सामोरे जावे लागते. पूजनीय स्वामीजींकडे येण्याआधी माझी मनस्थिती मला फार त्रासदायक ठरायची. द्वेषामुळे संताप ओघानेच वाढायचा आणि माझी बरीच शक्ती यात वाया जात होती. मी माझा व्यवसाय एका जवळच्या मित्राबरोबर सुरू केला. इलेक्ट्रिकल कन्सल्टन्सी आणि कॉन्ट्रॅक्टिंग असे त्याचे स्वरूप होते. आम्ही एका परस्पर अंडरस्टँडिंगने हे सुरू केले. पार्टनरशिप डीड सारख्या लीगल गोष्टी लगेच करण्याची गरजही तेव्हा वाटली नाही. लवकरच आम्हाला एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. त्याचे एक नातेवाईक पुण्यातले प्रसिद्धयश बिल्डर आहेत. भरपूर उत्साहाने आम्ही बरेच काम पुढे नेले. पेमेंट मिळण्याची वेळ आली. अमाऊंट बऱ्यापैकी होती आणि तेव्हा ती महत्वाचीही होती. माझं बरंच प्लॅनिंग या पेमेंटवर मी केलं होतं. अगदी ऐनवेळी माझ्या मित्राने मला सांगितलं, शशांक हा प्रोजेक्ट आता मी एकटाच करणार आहे आणि तू आता पुढे वेगळे काही बघ. माझ्यासाठी हा फार मोठा धक्का होता. एकीकडे आर्थिक नुकसान, विश्वासघात या सगळ्यामुळे मी फार संतापलो. लिगली माझ्याकडे काहीच नव्हते. मी काहीच करू शकत नव्हतो. नंतर मी सावरलो. एकट्यानेच बिझनेस सुरू करायचं ठरवले. तसा सुरूही केला. आज तो मित्र खूप मोठा व्यवसाय करतो आहे. अतिशय श्रीमंत झाला आहे. इंजिनिअरिंगला असताना मी त्याला खूप मदत केली होती. बिझनेससाठी लागणारे सर्व लायसन्सेस मी स्वखर्चाने काढून दिले होते. हे सगळे पुन्हा मनात यायचे, वाईट वाटायचे. पण आता मात्र माझ्या मनात असे कुठलेच विचार चुकूनही येत नाही. तो मित्र मला टाळतो पण मी त्याच्याशी पुन्हा पहिल्यासारखा बोलू शकतो. माझे मन स्वामीजींनी शांत केले आहे. पूजनीय स्वामीजींकडून मी जे ऐकतो त्यामुळेच मी या प्रसंगावर शांतपणे मात करू शकलो. आताही जेव्हा असे अपयश स्पर्धा यांना सामोरे जावे लागते तेव्हा मी पूजनीय स्वामीजींचं स्मरण करतो. ते कसे वागले असते याचा विचार करतो आणि ती परिस्थिती हँडल करतो. हरिओम.
कृपया सर्वांना एक निवेदन आहे, सगळ्यांनी शक्य तितकं पुढे सरकून घ्यावं. स्वामीजी इथे आपल्याला नेहमी नित्य सावध करत असतात. ते सांगतात आपण पहिल्यांदा अभिनंदन करायला जातो ते स्वतःच. किती अचूक निर्णय आपण घेतला ह्याचं. किंवा इनडायरेक्टली आपणच आपल्या गुणांचंही अभिनंदन करत असतो. आपल्या यशाचं आपण अभिनंदन करतो आणि जेव्हा अशुभ होतं तेव्हाही आपण स्वतःलाच हिणवतो, स्वतःचाच मत्सर करतो. याची दुसरी बाजू आहे नाभिनंदती नाद्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ध्यानात आपल्याला क्षणक्षण जे साक्षीत्व अनुभवायला मिळतं त्याचा फायदा असा होईल की प्रसंगी कोणी आपलं कौतुक केलं तरी आनंद आणि नाही कौतुक केलं तर संताप होणार नाही. मी कोणीही नाही, मला काहीही नको असा दृढ भाव मनात ठेवला म्हणजे कौतुक झालं तरी आणि नाही झालं तरी आपल्याला स्थिर राहता येईल. प्रसन्न, आम्हाला तुझ्या अनुभवांविषयी काही सांग.
आता जसं मनीषा म्हणाली तसं मी आता माझ्या व्यवसायातले एक दोन अनुभव तुम्हाला, या शुभ अशुभ, कौतुक आणि निंदा अशा टाईपचे दोन अनुभव सांगतो. माझ्या एका जुन्या कंपनीमध्ये जवळजवळ 1200 लोकांमधून माझी एका फॉरेन ट्रीपसाठी निवड झाली होती आणि जवळजवळ 100-120 लोकांना इथून फॉरेन ट्रीपसाठी निवडलं गेलं, त्यात मी होतो. मला आनंद तर झालाच होता. मी स्वामीजींनाही ही बातमी सांगितली. स्वामीजींनी त्यावेळी मला हे सांगितलं की चांगली गोष्ट आहे, अभिनंदन आहे, पण तू या ठिकाणी स्थिर राहा, शांत राहा. तू त्याप्रमाणे मी ज्यावेळी त्या ठिकाणी गेलो त्यावेळी आमच्या MD तर्फे स्टेजवर बोलून आम्हाला गोल्ड मेडल वगैरे सर्व दिलं गेलं. मी त्या ठिकाणी स्वामीजींना आठवत होतो आणि स्वामीजींनी सांगितलेलं मी लक्षात ठेवायचा प्रयत्न करत होतो. आत्मनी एव आत्मना तुष्टा, त्या दृष्टीने आत्म्याच्या ठिकाणी आपण संतुष्ट राहणं याचा अभ्यास करायचा मी प्रयत्न करत होतो. असाच एक दुसरा प्रसंग. एका प्रतिष्ठित डॉक्टरकडे मी माझ्या प्रॉडक्ट बद्दल खूप अपेक्षेने बोलत होतो आणि तो डॉक्टरही आमच्या कंपनीसाठी खूप महत्वाचा होता. बराच वेळ चर्चा चालू होती, मी माझ्याकडनं प्रयत्न करत होतो पण तो डॉक्टर काही त्याचं म्हणणं मान्य करत नव्हता, माझं म्हणणं मान्य करत नव्हता. शेवटी मी त्याला बरेच काही जर्नल्समधले, मेडिकल जर्नल्समधले रेफरन्सेस द्यायला सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की हा बराच तयारी करून आलेला दिसतोय. त्यामुळे मग त्यांनी जरा थोडा त्याचा इगो हर्ट झाला होता, त्यामुळे त्यांनी लगेच जरा हमरी तुमरी येऊन मला आरे तुरे बोलायला सुरुवात केली. मला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं, मी शांत राहिलो. मी म्हटलं आता हा बेटर वे इथे आहे, डिस्कशन थांबणंच योग्य आहे. मी काहीच बोललो नाही. त्यालाही ते बहुतेक जाणवलं. त्यांनी 2 मिनिटांनी मला सांगितलं ठीक आहे आपण इथे थांबू. मी पण ओके म्हणलं आणि निघून गेलो. मला फक्त भीती वाटत होती की आता हा जर डॉक्टर तुटला तर माझं काय, कारण शेवटची जबाबदारी माझ्यावर होती. पण मी शांत होतो. झालं असं 2-3 दिवसांनी त्यांचाच मला फोन आला की आपण एकदा परत भेटू. म्हटलं ठीक आहे भेटू. मी 4-5 दिवसांनी परत त्यांच्याकडे गेलो. त्यावेळी त्यांनी चक्क माझी क्षमा मागितली. मला म्हटलं सॉरी. म्हटलं नाही ठीक आहे. तर शेवटी त्यांनी माझं हे मान्य केलं आणि आपण आपलं जे काय आहे तो बिझनेस आपण चालू ठेवू असं त्यांनी मला सांगितलं. एके तिकडे माझी निंदाही झाली होती, थोडा माझा हर्टही झाला होता, पण मी त्याच्याकडे न लक्ष देता मी शांत राहिलो. आत्म्याच्या ठिकाणी शांत राहणं म्हणजे स्वामीजींना आठवणं, तेच करायचा मी प्रयत्न नेहमी करत असतो. असेच प्रसंग दरवेळी येत असतात. काही वेळा मी सक्सेसफुल होतो, काही वेळा कमी जास्ती होतो, आपलंही बोललं जातं, पण लक्षात येतं की आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करून याच मार्गावर राहायचं आहे आणि त्यासाठी आपण स्वामीजींचे आशीर्वाद मागूया. हरिओम.
इथे आपल्याला क्षणाक्षणाला परीक्षा द्यायची आहे. व्यासपीठावरून या बोलायला मिळालं आणि कोणी चांगलं म्हटलं तर कोणी कौतुक करेल किंवा करणारही नाही. बोलणं आणि बोलण्याचं काम करणारी आपली जीभ, याच्यामध्ये आपल्या मनाला न आणणं म्हणजेच बोलण्यापासून अलिप्त राहण्याचा अभ्यास करणं, हा अभ्यास आपल्याकडून घडावा. जसं स्वामीजींनी आपल्याला सांगितलं होतं तसं करण्याचा प्रयत्न करावा. एक गोष्ट आहे राजा मिलँडर आणि भिक्षू नागदेव नागसेन याची. हा नागसेन राजाच्या राज्याबाहेर राहत असे. एकदा राजाने त्याला निरोप पाठवला की या राज्यात आपलं स्वागत आहे. राजा वारंवार निरोप पाठवत राहिला, वारंवार नागसेन त्याच्या स्वागताचा स्वीकार करत राहिला आणि म्हणत राहिला आपल्या स्वागताचा स्वीकार आहे, पण भिक्षू नागसेन म्हणून कोणी नाही. असं वारंवार ते ऐकून राजाला काही अर्थबोध होईना तेव्हा नागसेनानी राजाला एक रथ आणायला सांगितला. राजा आणि म्हणाला की या रथाचे सगळे जे काही एक एक जोडलेल्या रथाच्या गोष्टी आहेत त्या सुट्या कर, रथाचे घोडे सोड, रथाची चाकं काढ, असं क्रमाक्रमाने रथाचा अक्ष, अंबारी सगळे भाग उतरव. आणि मग विचारलं आता रथ तुला कुठे दिसतोय का? तेव्हा राजा उतरला आता रथ ह्या नावाची वस्तू इथे कुठेही नाही, ह्या सगळ्या वस्तूंचा समुच्चय म्हणून रथ होता. तसंच या सगळ्या तत्वांचा समुच्चय म्हणून हा भिक्षूचा देह आहे असं नागसेनांनी सांगितलं. म्हणून तर मी म्हणत होतो की इथे नागसेन नावाचा कोणी भिक्षू नाही. भिक्षू नागसेनाला स्वतंत्र काही अस्तित्वच नाही. स्वतःला विसरलो तरच आपल्याला आत्म्याच्या ठिकाणी राहता येईल. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो गीतेचा संन्यासी आहे तोच गीतेचा स्थितप्रज्ञ देखील आहे. या स्थितप्रज्ञ लक्षणांचं मूर्त स्वरूप असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचं भजन सद्भक्त दिनेश शेठ आपल्याला सांगणार आहेत आणि आपण त्यांच्या पाठोपाठ म्हणणार आहोत. मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे.
मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे. मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे. श्रीवत्स लांछन हृदय विलासन श्रीवत्स लांछन हृदय विलासन दीन दया घन रे माधव मुरली मनोहर रे. दीन दया घन रे माधव मुरली मनोहर रे. सुरवर किन्नर नारद तुम्बर सुरवर किन्नर नारद तुम्बर गाती निरंतर रे माधव मुरली मनोहर रे. गाती निरंतर रे माधव मुरली मनोहर रे. एका जनादनी त्रिभुवन मोहन एका जनार्दनी त्रिभुवन मोहन राखित गोधन रे माधव मुरली मनोहर रे. राखित गोधन रे माधव मुरली मनोहर रे. मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे. मुरली मनोहर रे माधव मुरली मनोहर रे.
गो म्हणजे इंद्रिय आणि या इंद्रियांच्या वरती जो संयम ठेवून आहे तो गिरीधारी तो आपला माधव. मग आता आपण ही सगळी इंद्रिय जी आहेत ती आपण कशी काय बरं आवरून धरायची. आपण प्रयत्न तर हर प्रकाराने करतो आहोत. शब्द स्पर्श रूप रस गंध यांचं ज्ञान करून देणारी इंद्रिय त्यांच्यावर आपल्याला संयम कसा साधता येईल. जीवन आहे तोपर्यंत विषय आहेतच. त्यांच्यापासून दूर राहता येणार नाही. आणि स्वामीजींनी सांगितलं तसा विषयांच्या बाबत अंतःकरणात जो रस निर्माण होतो तो रस म्हणजे आंतर इंद्रियांमधला रस हा कमी करणं महत्वाचं. डोळ्यांनी दृश्य तर बघतो आहोत पण बघताना मनात जी आसक्ती निर्माण होतीये ती आसक्ती कमी करणं महत्वाचं. कशी कमी करायची ही आसक्ती? पाहताना तर मी पाहणारा या दृश्यापासून वेगळा आहे याचं सतत स्मरण ठेवायचं. गंध आणि रूप याबाबत प्रीती कसा अभ्यास करते ते आपण तिच्याकडनं जाणून घेऊयात.
श्रीराम, पंचविध विषयांपैकी गंध आणि रूप या बाबतीत नियमन कसं करावं याचा अभ्यास आपण पूजनीय स्वामीजींच्या चितप्रज्ञ लक्षणांबाबत झालेल्या प्रवचनांद्वारे करण्याचा प्रयत्न करूया. अगदी सर्वांना म्हणजे जे मूक बधिर दृष्टीहीनही आहेत अशा सर्वांना जो मोहात पाडतो तो गंध, मग तो फुलांचा सुवास असो की पक्वान्नांचा वास किंवा नुकत्याच पाऊस पडलेल्या मातीचा गंध देखील आपले अंतःकरण प्रफुल्लित करतो. अस्वाद या विषयावर बोलताना एकदा स्वामीजी म्हणाले होते की सर्व चांगल्या वाईट संवेदनांप्रती आपण कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही, त्यातील क्षणिक आनंद दुःख उपभोगून त्याला परत परत आठवत बसायचं नाही. अमक्याच्या लग्नात 10 वर्षांपूर्वी पूर्ण मोगऱ्याचं अप्रतिम डेकोरेशन केलं होतं, अजून त्याचा वास आठवतोय. अशा आठवणींच्या बाहेर आपण आलं पाहिजे. याबाबत नुकताच घडलेला एक प्रसंग सांगावा असं वाटतो. पारायणाच्या वेळी रांगोळीमध्ये सुटसुटीतपणा येण्यासाठी आम्ही आर्टिफिशियल फुलं त्यांच्या माळा वापरायचं ठरवलं. सर्वांना यात एकच गोष्ट खटकत होती ती म्हणजे खऱ्या फुलांचा सुगंध. सगळं जरी हुबेहूब होतं तरी तो दरवळणारा सुगंध या फुलापानांमध्ये येणार नव्हता. यावेळेला पूजनीय स्वामीजींनी काय केलं असतं असा विचार केला असता लक्षात आलं की सुगंधाखेरीज या फुलांना नाकारण्यासारखं काहीच नव्हतं. परत यात कायमचा वेळ पैसा श्रम वाचणार होते. एक गोष्ट नसण्याने अनेक गोष्टी मिळणार होत्या. आपल्याला स्वामीजी एक गोष्ट सांगतात की एक शिष्य गुरूंकडे जाताना फाटकाला लाथ मारून उघडतो, चपला विरकावून देतो, तर गुरु त्याला फाटकाशी चपलांशी पण प्रेमाने वागून यायला सांगतात. जसं एखादं रानफूल असो किंवा सुवासिक, एखादी सुंदर व्यक्ती असो वा नसो, पूजनीय स्वामीजींची तीच प्रेमळ दृष्टी सर्वांवर पडते. तद्वत जिवंत अथवा निर्जीव वस्तू देखील ते भगवंताचं प्रतीक म्हणूनच बघतात. म्हणून सजीव फुलांप्रमाणे गंधरहित निर्जीव फुलांचाही ती खरी फुलं आहेत अशा भावाने उपयोग करूया असं वाटलं. हे झालं सुगंधाच्या बाबतीत. याच्या उलट जर तो सुगंधच नसेल तर त्यालाही कुठलीच प्रतिक्रिया द्यायची नाही. सहज एखादा नाला कचरा पेटीजवळून जाताना जर गंध चांगला येत नसेल तर लगेच आपल्या चेहऱ्यावर कोणतेही भाव उमटवायचे नाहीत असं ठरवलं. या दोन्ही गंधांचा आपल्या आयुष्यात समान महत्व आहे असं विचार केल्यावर लक्षात आलं. इथे एक मजेशीर प्रसंग सांगावा असं वाटतो. थोड्या महिन्यांपूर्वी आमच्या ऑफिसमध्ये अचानक खूप उंदीर झाले. या खऱ्या उंदरांनी कम्प्युटरच्या खोट्या उंदरांच्या वायर्स पण खायला सुरुवात केली. एका शनिवारी वरिष्ठांनी त्यावर उपाययोजना केली. सोमवारी मात्र ऑफिसमध्ये आल्यावर कोणाला बसवेना, पण जिथे जिथे ते उंदीर मरून पडले होते तिथे तिथे केवळ त्यांच्या दुर्गंधीमुळे शोधता आले. म्हणजेच भगवंतांनी निर्माण केलेले हे दोन्ही गंध किती आवश्यक आहेत. यातील एकही नसता तर काय अनर्थ झाला असता याची नुसती कल्पनाच केलेली बरी. एखादा चांगला पदार्थ जेव्हा खराब होतो तेव्हा तो आधी आपल्याला त्याच्या गंधामुळे कळतो. गंधानंतर रूपाच्या बाबतीत काय करता येईल हे बघूया. आपण स्वतःला रोजच आरशात बघतो. हे रूप आपल्याला कळणारही नाही अशा प्रकारे हळूहळू बदलत असतं. पण 10-20 वर्षांपूर्वीचे फोटो बघण्यात आले तर हा बदल लगेच कळतो. प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या पण वेगवेगळी असते. दाक्षिणात्य लोक हरणासारखे डोळे असणाऱ्यांना सुंदर समजतात तर चिनी लोक छोटे छोटे डोळे असणाऱ्यांना. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, ब्युटी इज स्किन डीप. खरी सुंदरता त्वचेच्या खूप खाली आहे. खरी सुंदरता म्हणजे मनाची सुंदरता. एका तऱ्हेने रूपवान व्यक्ती वारंवार स्वस्तुतीमुळे पटकन अहंकारी होऊ शकते, पसू शकते. परंतु सुरूप नसलेल्या व्यक्तीला हा धोका खूप कमी असतो. आपण पेपरमध्ये बरेचदा वाचतो की रूपाच्या बळावर व्यक्ती अमाप पैसे कमवतात, परंतु वृद्धत्वाकडे झुकल्यावर मात्र त्यांचे अगदी निकट म्हणवणारे आप्तही त्यांना सोडून जातात किंवा केवळ पैशांसाठी संबंध टिकू नसतात. व्यावहारिकदृष्ट्या जरी जगात देहाने रूपवान व्यक्तीला खूप महत्व असलं तरी जन्मदात्या आई आणि संतांच्या पक्षी याला काही किंमत नसते. एकदा स्वामीजी प्रवचनात म्हणाले होते की असं होऊ शकतं की रूपवान व्यक्तीकडे रूपाशिवाय काहीच नसतं. संतांच्या दृष्टीने रूपवान म्हणजे पारमार्थिक दृष्ट्या गुणांनी समृद्ध असणे, नम्रता, सद्वर्तन, श्रद्धा, भक्ती इत्यादी गुण असणे. इथे याज्ञवल्क्य ऋषी आणि मैत्रेय यांच्यामधील संवाद थोडक्यात सांगावासा वाटतो. राजा जनकांना वैराग्य म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जेव्हा याज्ञवल्क्य ऋषी स्वतःची सर्व संपत्ती त्यांच्या दोन्ही पत्नी कात्यायनी आणि मैत्रेयी यांच्यामध्ये वाटून टाकतात तेव्हा मैत्रेयी सावध असल्यामुळे विचारते की हे सर्व वाटून तुम्ही कुठे चालला आहात, मग तुम्ही जिथे जात आहात तिथे सुख असेल तर मला हे नको. तेव्हा याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात की तुझे प्रेम आत्म्यावर आहे, देहावर नाही. बाहेरच्या रूपावर खरं तर प्रेम नसतं, पण अज्ञानाने आपण ते देहाच्या ठिकाणी ठेवतो. आपणही तसाच म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या आत्म्यावर प्रेम करायचा प्रयत्न करूया, म्हणजेच आत्मनीय व आत्मन तुष्ट. ज्याप्रमाणे एका आईला एक गोर आणि दुसरं काळं मूल असलं तरी तिचं दोघांवरही प्रेम असतं, त्याचप्रमाणे भगवंताच्या या द्वंद्व निर्मितीला आपणही समान महत्व देण्याचा प्रयत्न करूया. त्यांचा आहे तसा स्वीकार करणे हा आपला अभ्यास आहे. अशा प्रकारे अलिप्त राहून स्थितप्रज्ञ राहण्याचा आपण सर्वजण पूजनीय स्वामीजींच्या कृपेने प्रयत्न करूया. हरिओंक.
खरोखरच स्वामीजी आपल्याला सर्वांना अंतर्बाह्य सुंदर होण्याची कला शिकवत आहेत. या इंद्रिय संयमनाला संपूर्ण गीतेत फार महत्वाचं स्थान आहे. स्थितप्रज्ञाचं सर्व लक्ष केवळ इंद्रियांना चेतना पुरवणाऱ्या अंतरात्म्याकडेच असतं. त्याचे जे ऐकू न येते त्याचं कान टाळतात, जे पाहू न येते त्याची दृष्टी टाळते, आणि जे आवाच्य आहे ते त्याची जीभ टाळते. शब्द स्पर्श रस या बाबतीतही हाच अभ्यास आपल्याला जाणीवपूर्वक करता येईल. चविष्ट जेवायचं तर आहे, पण अट आहे अस्वादवृत्तीनी खाणं. आपण हा अभ्यास मृणाल कसा करते ते तिच्याकडून जाणून घेऊयात.
श्रीराम. स्थितप्रज्ञतेचा अभ्यास करण्यासाठी रोजच्या व्यवहारात इंद्रिय नियमन कसं करता येईल असा विषय मला चिंतनाला दिलाय. परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांनी गीतादर्शन ग्रंथात स्थितप्रज्ञाची व्याख्या करताना म्हणलं आहे की मूळ काम आणि अन्य कामना त्यागून आत्म्याच्या ठिकाणी जो रमून राहतो तो स्थितप्रज्ञ. हा खूप मोठा पल्ला आहे, पण माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला रोजच्या व्यवहारात इंद्रिय नियमन कसं करता येईल याचा विचार मी करायला लागले. पाच ज्ञानेंद्रिये आणि त्यांचे विषय यापैकी मी शब्द स्पर्श आणि रस या विषयांबद्दलचे माझे प्रयत्न व्यक्त करणार आहे. शब्द हा जिभेचा आणि कानांचा विषय. विचार करताना लक्षात आलं की स्वामींचे शब्द म्हणजे कल्लोळ अमृताचे, आणि आपले आपण तर वेळप्रसंगी दुखवणारे बोलतो, चिडतो. खरं म्हणजे हे बदलायला हवंय हा विचार स्वामींच्या कृपेने गेले 2-3 वर्ष सतत चिंतनात आहे आणि प्रयत्नही चालू आहेत. एक प्रसंग आठवला, तेव्हा माझी शारीरिक आणि मानसिक परिस्थिती वाईट होती, त्याचा परिणाम म्हणून चिडचिडेपणा खूप वाढला होता. मी एका प्रसंगी आई व बाबांना चिडून चुकीचं बोलले. पुष्कळदा जवळच्या व्यक्तींना आपण खूप गृहित धरतो. शब्द गेले खरे, पण थोड्या वेळाने जरा शांत झाल्यावर मनात आलं, काय केलं आपण हे, स्वामींना हे आवडेल का. रात्र झाली होती, झोप लागेना, मन फार अस्वस्थ झालं होतं. उठले आणि देव्हाऱ्यासमोर बसले, डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. माझी सर्व परिस्थिती लक्षात घेतली तरीही माझ्या मनाला माझं वागणं बरोबर वाटेना. मी मनातल्या मनात स्वामींची क्षमा मागितली व नंतर आईबाबांची देखील प्रत्यक्ष क्षमा मागितली. तेव्हा कुठे मन जरा स्वस्थ झालं. असे चिडण्या रागवण्यासारखे प्रसंग येतच राहतात, पण मग मनात लगेच येतं, स्वामींना हे आवडेल का. सावध राहिलं तर हेही लक्षात येतं की किती छोट्या छोट्या गोष्टीत आपला अहंकार डोकं वर काढतो. तेच बोलायचं पण न रागवता याची प्रॅक्टिस अनुभव करते आहे. मन फार अस्वस्थ झालं तर नामाचा उपयोग होतो हेही अनुभवानं कळतं आहे. गीता पठण, स्तोत्र म्हणणं, अभंग ऐकणं इत्यादी गोष्टींचाही चांगला परिणाम होतो हेही लक्षात आलं आहे. हे सर्व करताना आपण हे कशासाठी करतोय तर आत्म्याचं स्मरण, आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण राहावं म्हणून करतोय हे लक्षात ठेवण्याचाही प्रयत्न करते आहे. दुसरा विषय स्पर्श. कुठल्याही वस्तूचा आरामदायी स्पर्श सर्वांनाच आवडतो, पण ते तसा नसेल तर त्याची बोच मनापर्यंत पोचते का हे तपासावं असं मला वाटलं. मग मी मध्ये मध्ये चटईवर झोपायला सुरुवात केली. काही वेळेला पाठ अजूनही भरून येते, पण सवय होईल असे वाटते. सोफा, टेबल, खुर्ची याऐवजी जमिनीवर बसून काही कामे करणे मुद्दाम सुरू केले. त्याचा त्रास वाटला नाही याचे बरे वाटले. ध्यानाला बसतानाही खाली एकच आसन घेऊन टेकायला काही न घेता बसण्याचा सराव केला. चपल्यांची एक वेगळीच गोष्ट, पायांचे आरोग्य, स्वच्छता आणि कम्फर्ट अशा तीनही गोष्टींचा विचार मनात आला. कधी कुठल्या देवळात जाताना फार लांब चपला काढाव्या लागल्या तरी स्वच्छता आणि इंजुरीची भीती वगळता कम्फर्ट नाही म्हणून अस्वस्थता येत नाही हे समजल्यावर बरे वाटले. आपले विविध कम्फर्ट झोन शोधून काढून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आहे. मध्ये मी छान वाक्य वाचलं, इफ यू वॉन्ट टू चेंज यू शुड बी विलिंग टू बी अनकम्फर्टेबल. स्वामी आत बसून मार्गदर्शन करतात आणि जराशा प्रयत्नांना सुद्धा यश देतात हे जाणवतं. अजून एक अवघड विषय म्हणजे रस. ऑफिसमध्ये ब्रेकफास्ट असायचा, त्यामुळे रोज वेगवेगळे पदार्थ खायची जिभेला आणि मनाला सवय लागून गेली आणि त्याचा परिणाम म्हणून मला नंतर ब्रेकफास्टला पोळी खाणं नको वाटायला लागलं. काही दिवस असेच गेले आणि एकदम जाग आली की हे काय चाललंय माझं. हा विचार मनात येणं ही स्वामींची कृपा होती. मग अर्थातच बदल केला आणि आता कधीतरी मनानं बंड केलं तरी मी जुमानत नाही. 2-3 वर्षांपूर्वी असेच एकदा लक्षात आले होते की केक मला फार आवडतो. मग ठरवले की एक वर्षभर केक खायचाच नाही. सुरुवातीला खरोखरच फार जड गेले, जाऊ देतो नियम असेही काही प्रसंगी वाटून गेले, पण स्वामींच्या कृपेने हातून तसे झाले मात्र नाही. आणि त्यापुढचा मोठा चमत्कार म्हणजे वर्ष संपल्यानंतर केक बद्दलचं माझं आकर्षण गेलं ते कायमचं. भूगावच्या शिबिरात आपण खातो तसा उकडलेला भोपळाही आम्ही घरी मध्ये मध्ये खातो, त्यात आता सहजता आली आहे. मला एक युक्ती सापडली आहे, जिथे एखादी गोष्ट ठरविल्याप्रमाणे जमणार नाही असं वाटतं त्यावेळेला ती ठरवताना स्वामींना मनातल्या मनात प्रॉमिस करायचं आणि अर्थात आशीर्वादही मागायचा, मग मनाची बंडखोरी आपोआप कमी होते. असे खूप प्रयत्न अजून करायचे आहेत. अशा सर्व प्रयत्नांमध्ये आपल्याला यश मिळो आणि आपल्या या जन्माचं ध्येय आपण कधीही न विसरू ही स्वामीजींच्या चरणी प्रार्थना.
खरं आहे, तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाची चरत्ने, शब्दाची गौरव सदा करू. शब्दांचा गौरव कशा म्हणजे शब्दांचा कशासाठी वापर करायचा, तर संतांची स्तुती करायची. स्तुती केल्याने काय होईल तर आपली वाचा शुद्ध होईल, त्याप्रमाणेच मनाला झालेल्या नामस्मरणाच्या स्पर्शाने मन देखील शुद्ध होऊ शकतं. इंद्रियांचा संयम असा करण्याचा वेगवेगळ्या प्रकाराने आपण प्रयत्न करतो आहोत. स्थितप्रज्ञाचा आणखीन एक वैशिष्ट्य आहे की तो अनासक्त असतो. महाभारतात एक कोडं दिलेलं आहे की 2 अक्षरात बंधन आहे आणि 3 अक्षरात आहे मुक्ती. कसं आहे बरं हे? याचं उत्तर असं आहे की मम म्हटल्याने मनुष्य बंधनात अडकतो आणि न मम म्हटल्याने मुक्त होतो. अहम आणि मम ही 2 पदं बंधनकारक आहेत. ही 2 पदं आपल्याला अडकवतात. स्वजनासक्ती, देहासक्ती, कर्मफलासक्ती किंवा कर्म न करण्याबाबत देखील अनासक्ती. स्वामी माधवनाथ म्हणत असत की मी कोणीही नाही म्हणजे देहासक्ती सोडणं. संतोष दादा, आता याबद्दल आपल्याला काही सांगतायत ते आपण ऐकूयात.
श्रीराम, स्थितप्रज्ञाचं एक लक्षण म्हणजे तो स्वतःच्या देहाबद्दल अत्यंत अनासक्त असतो. स्वदेहासक्ती म्हणजे काय आणि त्याबद्दलची अनासक्ती कशी प्राप्त करायची याबद्दल आपण थोडक्यात विचार करू. या देहाबद्दलची आसक्ती निर्माण होते ती मनामध्ये आणि तिचं स्वरूप कसं असतं, तर एक म्हणजे अनुकूल संवेदना आणखी हव्याशा वाटणे आणि प्रतिकूल संवेदना नकोशा वाटणे. दुसरं म्हणजे हा देह नाशिवंत आहे याचे काहीच भान नसणे आणि हा अमर आहे अशा जोकात राहणे. आणि तिसरं म्हणजे आपण देह मन बुद्धी नसून त्यापलीकडचा आत्मा आहोत याचा काहीच विचार किंवा प्रत्यय नसणे. ही देह सक्ती म्हणजे परमार्थाच्या प्रवासातील सुरुवातीलाच असलेला एक मोठा अडथळा आहे. जसे एखाद्या अभेद्य किल्ल्याभोवती खंदक खोदलेले असावे. हा अडथळा पार करण्याकरता साधकाला खूपच सावध राहून प्रयत्न करावे लागतात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या देहाची मालकी सोडून त्यासंबंधी अत्यंत अलिप्ततेने राहणे. परमपूजनीय स्वामीजी आत्मबोधाच्या वाटामध्ये एके ठिकाणी म्हणतात, पक्षी जसे अंगणात दाणे खाण्यापुरते येतात, प्रवासी जसे काही काळापुरते विश्रामगृहात उतरतात आणि आपले काम झाले की सहजरित्या अनासक्तपणे ते ठिकाण सोडून जातात, तसे आपण या देहरूपी विश्रामगृहात काही काळापुरते आलो आहोत असा भाव ठेवावा. खरं तर स्वामीजींनी सांगितलेले आचरणात आणण्यासाठी आपल्या देहाकडे प्रकृतीकडे अलिप्ततेने पाहण्यासाठी एका धैर्याची गरज असते आणि हे धैर्य संतांनी स्वतःवर प्रयोग करून मिळवलेले असते. आपल्या अंगी हे धैर्य नसले तरी काही छोट्या गोष्टींपासून आपण सुरुवात करू शकतो. उदाहरणार्थ ऑफिसमध्ये जर 4-5 वेळा चहा होत असेल तर त्यातील 2-3 वेळा सहज स्किप करता येईल. समजा दूध साखरेचा चहा घेत असू तर दिवसातून 1 वेळ बिनदुधाचा बिनसाखरेचा चहा घेता येईल. आपण जर बेडवर झोपत असू तर एखादा आठवडा जमिनीवर चटईवर झोपता येईल. एखादा आठवडा वर्तमानपत्र वाचायचं नाही तर एखादा आठवडा टीव्ही बघायचा नाही, असा एखादा काहीसा नियम आपण ठरवून पाळू शकतो. अगदी जवळच्या अंतरावर सुद्धा स्कूटर कार घेऊन जायची सवय असते तर काही वेळा हटकून चालत जावे. परमपूजनीय स्वामीजी सद्गुरु पदाधिष्ठित असताना सुद्धा कधी कधी केंद्रात सायकलवर येत असत. अशा रीतीने इंद्रिय निवराचे छोटे छोटे प्रयोग स्वतःवर करणे गरजेचे आहे. ज्यायोगे देहभाव कमी होऊन वृत्ती आत स्थिर होण्यास मदत होईल. इंद्रिय निग्रहाच्या बाबतीत जेव्हा आपण कमी करू तेव्हा भगवंत म्हणतात तू योगाचा आश्रय घे, म्हणजे कर्माच्या फलाकडे न लक्ष देता कर्म कर. आणि याही बाबतीत आपण जेव्हा कमी पडू तेव्हा कळवळून भगवंतांची सद्गुरूंची प्रार्थना करायची, तेच आपल्याला कृपाळू होऊन मार्ग दाखवतील. आणखी एक गोष्ट म्हणजे स्वतःच्या देहाला खुटक जरी झाले तरी त्याचा खूप बाऊ करणे. साधे सर्दी पडसे जरी झाले असले तरी जिगदी अगदी जीवावरचे दुखणे चालले आहे असा चेहरा करून बसतो. स्वामीजी घशाला त्रास होत असताना अंगात ताप असताना देखील प्रवचने करीत होते, तर कशाकरता तर आपल्या कल्याणाची तळमळ म्हणून. ध्यासक्ती घालवण्याचा आणखी एक उपाय म्हणजे तन मन धनाने सद्गुरूंची सद्गुरूंच्या कार्याची सेवा करणे. अशा रीतीने इंद्रिय निग्रह योग बुद्धी सद्गुरूंची प्रार्थना सद्गुरूंची सेवा आणि साधना हे सर्व करीत असताना साधकाची ध्यासक्ती बऱ्याच अंशी कमी होऊन बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होऊ लागते. आणि आत्मनी व आत्मना तुष्टा त्याचा त्याला सद्गुरु कृपे करून प्रत्यय येऊ लागतो. हरिओम.
संत दादांनी आपल्याला देहाची आसक्ती कमी करता कशी येईल याचा ते अभ्यास कसा करतात ते सांगितलं. आपल्यालाही पालेभाज्या कधी नुसत्या उकडून खाता येतील, कधी जमिनीवर अंथरून टाकून झोपता येईल, म्हणजे गादीवर झोपायचं नाही जमिनीवर सतरंजे टाकून झोपता येईल, अशा तऱ्हेने काही आपल्या देहाची आसक्ती कमी करण्यासाठी छोटे छोटे प्रयत्न आपल्याला करून बघता येतील. देहाच्या पाठोपाठ मी कर्म करते ही भावना येते तेव्हा कर्मफळ पण आपल्याला प्राप्त होतं, कारण कर्मफळाची इच्छा आपल्या मनात सुप्त असतेच. कर्मयोगाच्या नाना युक्त्या स्वामीजींनी आपल्याला सांगितल्या आहेत. गोपीदादा कर्मयोगाचा अभ्यास कसा करतात ते आपल्याला सांगतात. कर्मासक्ती सुद्धा कशी टाकता येईल याचा प्रयत्न कसा करता येतो याविषयी तुम्ही आम्हाला सांगा.
श्रीराम. कर्मफल की अनासक्ती या स्थित प्रज्ञ का एक सहज लक्षण है. वे अपने स्वधर्म कर्म को उत्तम तरीके से करते हैं पर फल की आशा नहीं करते. फलाशा को त्याग करने के कारण वे अकर्ता की भूमिका में सहज रहते हैं और परमात्मा स्वरूप में निमग्न होकर सदा संतुष्ट रहते हैं. इस प्रकार की उत्तम स्थिति को प्राप्त करना ही अपना ध्येय है. कर्म फल की अनासक्ति हमें इस ध्येय तक पहुंचाने का एक महत्वपूर्ण और प्रैक्टिकल युक्ति है. इस युक्ति को अपने दैनंदिन जीवन में आचरण करने के लिए स्वामी जी हमें प्रेरित कर रहे हैं. वे कहते हैं कि नियत कर्म करने का अधिकार हमें है पर फल का नहीं. फलाशा की भावना को त्याग करना चाहिए. हमें इस बात से सावधान करते हैं कि अगर ऐसा नहीं किया तो देह बुद्धि बढ़ती है, परिणाम स्वरूप हम अपने ध्येय से विचलित हो जाते हैं. प्रोजेक्ट साइट पर कभी कभी क्लाइंट्स के साथ छोटी मोटी बातों को लेकर मतभेद होते रहते हैं. एक्सपर्टाइज नहीं होते हुए भी उनका मत आगे रखते हैं, उनके हित में दिए गए सजेशंस को नकारते हैं. अपनी ओर से 100% एफर्ट्स देने के बाद भी समझाने के बाद भी बात नहीं बनती. ठीक इसके विपरीत कई बार क्लाइंट्स बेहद प्रशंसा भी करते हैं. इन दोनों ही सिचुएशंस में सावधान पूर्वक अलिप्त रहने का प्रयत्न करता हूं, पर जब जब सावधानता हटती है तो दुर्घटना घटती है. होश में आने पर स्वामी जी का स्मरण करते हुए अगली बार पुनः प्रयत्न करने का दृढ़ निश्चय करता हूं. सावधानता यानी स्वामी जी का स्मरण. मैं देह मन बुद्धि नहीं आत्मस्वरूप हूं इस उपदेश का स्मरण. समय समय पर उनके बताए गए युक्तियों का स्मरण. सावधानता बनी रहे इसके लिए नियमित रूप से साधना करना, श्रवण करना, सत्संगति में रहना और मध्यवर्ती संकल्पों का दैनंदिन एक्टिविटीज में अभ्यास करने का प्रयत्न करता हूं. स्वार्थ रहित भावना के साथ काम करने का प्रयत्न करता हूं. केंद्र में सेवा करते समय कर्मफल की अनासक्ति इस युक्ति का विशेष रूप से प्रयत्न करने की जरूरत पड़ती नहीं है. सेवा के हर अवसर पर नॉट माई मेरिट बट हिज ग्रेस यही बात समझ में आती है. स्वामी जी को साष्टांग दंडवत करते हुए विनती करता हूं कि संवाद में कोई त्रुटि हो तो क्षमा करें और उन्हें सुधारने की राह बताने की कृपा करें. हरिओम.
कर्म तर करायचं आहे आणि कर्माबरोबर येणारं चिकटून येणारं जे फळ आहे त्याची आसक्ती टाळायची. मग याच्यावर रामबाण उपाय आहे की प्रत्येक कर्म झाल्यानंतर इदन्न मम हा भाव ठेवायचा, असा दृढ भाव दिवसेंदिवस वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करायचा. स्वजनासक्ती हा आपल्याला अडकवणारा आणखीन एक मोठा मोहच म्हटला पाहिजे. स्वामीजींना अर्धांग झाला त्यापाठोपाठ पोटाचं मेजर ऑपरेशन झालं, त्यात भरीसभर म्हणून स्वामीजींचे जावई बहिणीचा मुलगा या आप्तांचा वियोग झाला. तर स्वामी माधवनाथांनी हे कसं काय झेललं? त्यांनाही दुःख झालंच पण डोळेही पाणावले, पण काही क्षणच. या सर्व परिस्थितीत ते अत्यंत शांत होते. देहा संबंधित ते माझे स्वजन आणि त्यांच्या संबंधीची आसक्ती आपल्याला कशी करता कमी करता येईल याचा काही विचार आपण करू शकतो का? काय भाव मनात दृढ ठेवता येईल याच्याविषयी आपण मृदुलाताईकडून ऐकूयात.
श्रीराम, आज चिंतनासाठी मिळालेला विषय स्वजनासक्ती आहे. स्वामीजी, आपण सांगता त्याप्रमाणे आसक्ती पूर्णपणे सोडणे ही आमच्या आवाकाबाहेरची गोष्ट आहे, परंतु केवळ आपल्या प्रेममय आधारामुळे आमच्याकडून तसा अंशतः प्रयत्न केला जात आहे. अनेकदा जाणवते की आयुष्यात एखादा अवघड प्रसंग उभा आला समोर आलेला की त्या क्षणाला शास्त्र विचार वगैरे काही आठवत नाही. आठवतात ते केवळ स्वामीजी तुमचे सहज सांगितलेले शब्द. ते शब्द एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आधार देऊन राहतात. याबाबतची एक आठवण आज सांगणार आहे. 2005 साल असावं. मी नुकतीच स्वामी वक्रनाथांकडे नियमितपणे यायला सुरुवात केली होती. त्याच दरम्यान दादांच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या एका डोळ्याचा रक्त पुरवठा अचानक कमी झाला आणि त्यांची दृष्टी जवळपास गेली. खरं तर आजपर्यंत तेच डायग्नोसिस अनेक पेशंटच्या बाबतीत केलेले होते, परंतु ते आता माझ्या अगदी जवळच्या व्यक्तीबाबत घडलेले होते. मी खूपच अस्वस्थ झाले, त्याच विचारांनी पूर्णपणे ग्रासून गेले. शेवटी न राहून एक दिवस स्वामीजींना सर्व सांगितले. त्यांनी ते शांतपणे ऐकून घेतले आणि अत्यंत स्थिर आवाजात म्हणाले, मृदुल, एकदा का आपल्या आई वडिलांनी वयाची 60-65 ओलांडली की त्यांच्या देहाला काही ना काहीतरी होणार याबाबत आधीच विचार करून ठेवावा, म्हणजे एवढी अस्वस्थता येणार नाही. इतर पेशंटच्या बाबतीत जसे अलिप्त राहून डिसिजन घेतेस तसेच त्रयस्थपणे आताही घे, मात्र त्यानंतर जे काही घडेल ते भगवंताची इच्छा म्हणून शांतपणे स्वीकारायचे. त्यांच्या त्या शब्दांनी खूप धीर आला आणि तो प्रसंग पार पडला. पुढे काही वर्षांनी 2011 मध्ये दादांना एका किरकोळ आजाराचे निमित्त होऊन ऍडमिट करावे लागले. बघता बघता त्यांचा आजार बळावला आणि ते आयसीयूमध्ये शिफ्ट झाले. सर्व तपासण्या आणि उपचार चालू असूनही काही यश येत नव्हते. प्रत्येक श्वास घेण्यासाठी त्यांची चालू असलेली धडपड पाहून मनाला असह्य वेदना होत होत्या. जवळपास 2 आठवडे त्यांचा तो त्रास खूप जवळून अनुभवला. पुन्हा एकदा त्यांच्याविषयीच्या प्रेमाने मन व्याकुळ झालं, परंतु यावेळी मात्र स्वामीजींनी पूर्वी सांगितलेले शब्द अचानक कुठून तरी वर आले. ते सर्व भयानक दिवस त्या शब्दांच्या आधारावर काढत होते. तशातच एक दिवस स्वामीजींना नमस्कार करायला मिळाला. त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवताच इतके दिवस धरून ठेवलेला बाण फुटला. मनामध्ये मात्र यावेळी स्वामीजींची प्रार्थना केली जात होती, स्वामीजी दादांसाठी जे योग्य असेल तसे घडू दे, जशी तुमची त्यांच्याबाबत इच्छा असेल तसे घडू दे, फक्त आम्हाला ते सर्व सहन करण्याची शक्ती द्या. त्या क्षणी स्वामीजींचा तो अभयकारी स्पर्श डोक्यावरून घेतला. हरी हरी असे त्यांचे शब्द कानावर पडले. त्यांच्या चेहऱ्यावर त्याही प्रसंगात एक वेगळेच समाधान शांती पसरलेली जाणवली. मागे वळून पाहिलं तर पूर्वीच्या प्रसंगात पूर्णपणे कोलमडून गेलेल्या मला स्वामीजींनी यावेळी सावरले होते. मुलगी म्हणून होणार दुःख स्वाभाविक होत, परंतु तीर्थरूप दादांच्या त्या आजारपणाला आणि त्यानंतरच्या त्यांच्या मृत्यूच्या प्रसंगाला शांतपणे तोंड देण्याचे धैर्य स्वामीजींनी दिलेले होते. या संपूर्ण प्रसंगात मी आत्मरूप आहे हा बोध मला त्यावेळी फारसा आठवत नव्हता, मात्र परमात्मा स्वरूप झालेल्या माझ्या सद्गुरूंचे स्मरण अखंड टिकून राहिले होते ही त्यांचीच कृपा. जीवनातल्या बऱ्या वाईट प्रसंगांना तोंड देताना स्वामीजींची अशीच कृपा आम्हा सर्वांवर होत राहावं ही त्यांच्या चरणी प्रार्थना. हरिओम.
अनासक्त राहायचं असेल तर हा सगळा अभ्यास जमवण्यासाठी ध्यानाचे आपण थोडं थोडं साक्षीत्व अनुभवू शकू तर आपल्याला त्याची खूप मोठी मदत होईल. त्यामुळे ध्यानसाधना ही चित्तप्रज्ञतेच्या अभ्यासाची एक मोठी गुरुकिल्ली आहे. हा अभ्यास सांगताना स्वामीजींनी आपल्याला एक सावधगिरीचा इशाराही दिलेला होता. ते म्हणाले होते, केवळ स्थिर बुद्धी अंतिम शांती देऊ शकणार नाही. या बुद्धीने केवळ तर्कविचार समजून घेता येईल, परंतु शांतीच्या प्रत्यक्ष अनुभूतीसाठी या स्थिर बुद्धीला सद्गुरूंवरील प्रेम आणि श्रद्धा यांची जोड मिळाली पाहिजे. स्वामीजी, या संपूर्ण अभ्यासामध्ये दडून राहिलेले मर्म आपल्या कृपेने आम्हाला सर्वांना उलगडत जाऊ दे ही आजच्या दिवशी आपल्या चरणांची प्रार्थना. हरिओम. आता स्वामीजींना आपल्या सर्वांच्या वतीने मी अशी प्रार्थना करते की त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावे.
हरी हरी. प्रिया यह अभंगवन। पस्तीस ते पन्नास मध्ये आहेस का? त्यांच्या करताच फक्त आहे बरं का? तू पस्तीस ते पन्नास मध्ये आहेस बस, मग तुझ्याच वयाच्या दोघींशी मी मध्ये बोललो, त्या मी त्यांना आपलं पंचवीस ते पस्तीस, पंचवीस ते पस्तीस म्हणत होतो, काही म्हणाल्या नाहीत मला। आल्यात का? कोण बरं होत? अर्चना महाजन आणि राणी पेंडसे आल्यात का?
तळवे तळहात टेकित डाव्या गुढग्याने रांगत रंगणी रंगनाथ तो म्या देखिला सये, तो म्या देखिला सये, तो म्या देखिला सये, तो म्या देखिला सये, तो म्या देखिला सये। ह्याने माझे कवाड उघडिले, ह्याने माझे मडकेच तोडिले, ह्याने माझे कवाड उघडिले, ह्याने माझे मडकेच तोडिले, ह्याने माझे शिंकेच फोडिले, ह्याने माझे शिंकेच फोडिले, दह्या दुधाते भक्षिले, दह्या दुधाते भक्षिले, लवंडिले ताकाते, लवंडिले ताकाते, तो म्या देखिला सये, तो म्या देखिला सये। ऐसे जरी मी जाणीते यमुना पाणी आजव जाते, ऐसे जरी मी जाणीते यमुना पाणी आजव जाते, धरुनी खांबाला बांधिते, धरुनी खांबाला बांधिते, शिक्षा लावीते गोविंदा, शिक्षा लावीते गोविंदा, तो म्या देखिला सये, तो म्या देखिला सये। ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवरी भक्त पुंडलिकासाठी, पंढरपुरी उभा विटेवरी भक्त पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिकासाठी, तो म्या देखिला सये, तो म्या देखिला सये, तळवे तळहात टेकित डाव्या गुढग्याने रांगत रंगणी रंगनाथ तो म्या देखिला सये, 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 तो म्या देखिला सये।
हरी हरी। आजच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये मी असं ऐकलं की मधुरातही बोलणार आहेत, पण मग नंतर मला असं कुठून तरी कळलं की त्या बोलणार नाहीयेत, तर मी मधुरातही विनंती करतो की त्यांनी जरा इथं यावं. त्यांच्या मधुर व्यवहाराबद्दल मृदूंनी सांगितलं की दुधा भोपळ्याची भाजी खायची असं ठरवलं आणि बरंच सांगितलं सतरंजी तटईवर एखाद वेळेला झोपायचं असं ठरवलं आणि काय गार पाण्याची आंघोळ नाही ना. त्यांच्या मधुर व्यवहाराबद्दल तुम्हाला सांगतो की घरात जर दुधा भोपळ्याची भाजी पडवळाची भाजी आणि कसली का दुधा भोपळा पडवळ तर ती मला अदोडका. माझ माझ्या ठिकाणी स्थितप्रज्ञता बाणावी म्हणून ती पातेल्यात किती आहे याचीही फिकीर न करता मला अधिकाधिक कशी वाढली जाईल. असं मोठ्या कृपाळूपणाने त्या मी खाईन याची गॅरंटी आहे.
ते भाजी खातात मी नुसता उकडलेला भोपळा खाते.
म्हणून तर तुला बोलवलंय. थोडा भोपळा खाते उकडलेला आहे बरोबर आहे, पण खरंच रागावणं किंवा दुःख सहन करणं आणि सुख देखील सहन करणं हे तू कसं जमवतेस हे सांग. दुःख सहन करणं म्हणजे दुःखामध्ये उद्विग्न न होणं, दुःख सहन करणं म्हणजे दुःखाच्या वेळेला परमात्म्याची आठवण येणं, सद्गुरूंची आठवण येणं, त्यामुळे दुःख सहन करणं सोपं जातं, सोयीचं जातं. सुख देखील सहन करणं, कारण सुखाचे जे दिवस आहेत ते एकतर पटकन संपतात आणि सुखाचे दिवस संपू नयेत असं वाटतं आणि सुखामध्ये हे सुख असं दीर्घकाळ चालत राहावं असं वाटत राहतं. यावेळेला तू विवेक कसा ठेवतेस? खरंच ती विवेक
ठेवते म्हणजे यांचीच वाक्य आठवते. प्रसंग सांगते, मंदारचं माझं ऑपरेशन झालं आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी मंदारचं ऑपरेशन करायची वेळ आली. माझ्यावर मला तसं खूप त्रास झाला मानसिक, तेव्हा यांनी मला खूप समजावलं आणि ती खरंच शक्ती दिली. मग मी शांत राहिले की जे आहे त्याला आपण शांतपणाने तोंड दिलं पाहिजे. आता आपण मानसिक आपला तोंड ढळू नाही, उपयोग नाही आणि आता आपल्या हातात काहीच नाहीये. जे आहे ते त्याला त्या परिस्थितीला आपण सगळ्यांनी म्हणून जर तोंड दिलं तर तोही शांत राहील आणि आपणही शांत राहू. असंच त्याच्या 12वीच्या परीक्षेत सुद्धा मला असाच त्रास झाला, तेव्हाही त्यांनी मला असंच समजावलं. त्यांचीच वाक्य आठवता आठवता किंवा ते सांगता सांगता मग मी शांत होते, नाहीतर मला सुरुवातीला खूप त्रास होतो या गोष्टीचा. पण त्यांनी जर समजावलं की संसाराचं स्वरूप हे असंच आहे आणि त्याला आपण जर दुसऱ्यांना आपण असं सांगतोय तर आपण असं तोल ढळून किंवा अस्वस्थ होऊन अशांत होऊन नाही चालणार. आपण असं स्थिर राहिलं पाहिजे. तू काय ऐकतेस, खाली येतेस, तू ऐकतेस काय, मग त्याचं तू कधी अप्लिकेशन करणार? असं म्हटलं तर मी मग अंतर्मुख होते की आपण एवढं ऐकतो तर आपण हे आधी आपल्यामध्ये हे मोडवलं पाहिजे. आपल्याला जर लोकांना आपण सांगतोय आणि आपण त्या परिस्थितीत जर ढळमळलो, ते लोकांनी पाहिलं, तर मग काय उपयोग ना तसं. तर त्यांच्या आधारावर मी राहते आणि त्यांच्या शब्दांमुळे मी माझंही काय दुःख असेल तर मी ते सहन करू शकते. सुखाचं सुद्धा तसंच आहे. सुख तर फारच आवडतं आपल्याला, पण ते म्हणतात या सुखात तू कधीही हुरळून जाऊ नकोस. याच्या या बाबतीत मात्र तू अतिशय सावध राहा, अलिप्त राहा या सगळ्यापासून. हे येईल आणि जाईल, पण परमात्म्याचं चिंतन तुला कायमस्वरूपी तर सारून नेईल, हे तू लक्षात ठेव. त्या जोरावर मी राहते आणि सुख सहन करते.
मी असं हो इतरांनी एवढाच वेळ. मधुराताईंचं जेव्हा बोलणं कॅन्सल झालं तेव्हाच मी असं ठरवलं की मधुराताईंना थोडस आपण बोलायला सांगायचं. पण दुसरं म्हणजे त्यांचं वागणं हे तशा तऱ्हेने प्रेरक देखील आहे, याच्यात काही शंका नाही. आणि मी जे समजा सांगतो किंवा प्रवचन करतो ते जर घरातच आमच्या पराजित झालं समजा तरी देखील कुठेतरी काही कमी त्याच्यामध्ये निश्चित राहणार. पण तसं मला असं आठवतं की त्यांनी कधीही होऊ दिलं नाही. बुद्धी जेव्हा स्थित होते, स्थित आणि प्रज्ञ असे दोन जे शब्द आहेत, बुद्धी स्थित होते याचा अर्थ आत्म्यामध्ये स्थिर होते, आत्म्यामध्ये राहते, स्थित होते म्हणजे राहते. आणि आत्मा हा चैतन्य स्वरूप, अस्तित्व मात्र, अविनाशी, अव्यय, अज असं त्याचं वर्णन केलेलं आहे, अनुत्पन्न असा. त्यामुळे बुद्धी आत्म्यामध्ये स्थित होणं म्हणजे त्या बुद्धीला आपण देखील अज आहोत हे समजणं, आपण अनुत्पन्न आहोत असा पक्का बोध होणं. म्हणून विनाशी अशा जगताच्या सर्व व्यवहाराच्या मर्यादा बुद्धीला क्षणात समजणं, लगेच समजणं, त्याने बुद्धी मोहित न होणं, ही जी स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत ती लक्षणं भगवान श्रीकृष्णांनी सांगितली, त्यांच्या जीवनाला पूर्ण पुरेपूर लागू आहेत. तरी देखील खऱ्या अर्थाने ती रामचंद्रांच्या ठिकाणी शोभतात असं लक्षात येतं. श्रीकृष्णांचं जे एकूण चरित्र आहे ते त्याला कोणत्याही मितीमध्ये बंधनामध्ये तुम्ही घेऊ शकत नाही असं आहे. पण रामचंद्रांचं जीवन आहे ते अमर्याद मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणता येईल.
मर्यादा किती असावी हे मर्यादा रहित ज्यांनी पालन केलं असे असे रामचंद्र भगवान श्री कृष्णांनी वेळ येईल तेव्हा प्रच्छन्नपणे आपलं भगवंतत्व प्रगट केलं आणि मानवी अवाक्यामध्ये देखील येणार नाही अशी शक्ती स्वतःच्या ठिकाणी प्रगट केली त्या त्या प्रसंगामध्ये त्या त्या पद्धतीने त्यांनी सर्व व्यवहार केला. रामचंद्रांनी तशी सगळी शक्यता त्यांच्या ठिकाणी असताना देखील तेही खरं म्हणजे तेच असताना आपली मर्यादा कदापि सोडली नाही त्या मर्यादेच्या चौकटीत राहून पुरुषार्थ केला. असं असल्यामुळं ही स्थितप्रज्ञांची लक्षणं आहेत ती दोघांना जरी लागू आहेत तरी देखील साधकाला आपल्यासारख्यांना जर त्याच्याकडे पाहायचं असेल आणि त्याला योग्य व्यक्ती अशी शोधायची असेल तर रामचंद्रांच्या चरित्रामध्ये जास्त शोधता येतं. साधकांना रामचंद्र हे जास्त जवळचे, श्रीकृष्ण हे तसे दूरचे. भगवान व्यासांनी न देव चरितं चरेत असं म्हणून ठेवलेलं आहे. देवांचं जे आचरण आहे ते आचरण करण्याच्या भानगडीत कोणी पडू नये. त्यांनी जे सांगितलेलं आहे ते आचरण करावं पण त्यांचं जे चरित्र आहे त्या प्रकारे वर्तायला कोणी जाऊ नये असं व्यासांनी लिहून ठेवलं श्रीकृष्णांबद्दल. पण रामचंद्रांचं बाबत रामचंद्रांचं मात्र तसं नाही. दुःखाच्या वेळेला उद्विग्न न होणं, सुखाच्या वेळेला स्पृहा वाढू न देणं, वीत राग भय क्रोध क्रोधाह या गोष्टी देखील, अनुराग म्हणजे विषयांबद्दलची प्रीती, भय आणि क्रोध विरहित जीवन कसं असावं, जर जीवनामध्ये काम असेल तर भय हे राहतच राहतं आणि क्रोध देखील राहतो. कामामध्येच क्षुब्धता आहे, कामामध्येच असमाधान आहे. कामपूर्तीनी देखील तात्पुरतं समाधान आहे पण कामाच्या इच्छेमध्येच असमाधान आहे त्यामुळेच त्याचं पर्यवसान क्रोधामध्ये होतं. एरवी कामातून क्रोध निर्माण होणं शक्यच नाही. जर दोन फार वेगळ्या गोष्टी असतील तर कामातून क्रोध निर्माण होणं शक्यच नाही. पण कामामध्येच शुद्धता आहे. काम हाच शुद्धतेचं द्योतक आहे त्यामुळे तो पूर्त झाला तरी देखील शुद्धता आहे. आणि काम जर अर्धवट राहिला, कोणत्याही इच्छा अर्धवट राहिल्या तरी देखील शुद्धता ठरलेलीच आहे. शिवाय आपली अपरिपूर्णता जी आहे ती अपरिपूर्णता कामामुळे अधोरेखित होते. जर पूर्णता असेल तर कामाचा प्रश्नच येत नाही. पण इंद्रियांच्या अंगांनी सुख भोगण्याची जी इच्छा असते ती पूर्णाकरता असते आणि आपण अपूर्ण आहोत अशा प्रकारचं भान देहधारी व्यक्तीला सतत असत. असं असल्यामुळं आपल्या सगळ्या आकांक्षा पुऱ्या होणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळं आपल्या आकांक्षा पुऱ्या होतील का, कदाचित होणार नाहीत या भयाचा स्पर्श कामाच्या ठिकाणी हा अनुस्यूत असतो, ठरलेलाच असतो. असं असल्यामुळं स्थितप्रज्ञ लक्षणांमध्ये वीत राग भय क्रोधाह हे जे लक्षण सांगितलेलं आहे ते लक्षण पुढे भगवंतांनी भगवद्गीतेत अनेक ठिकाणी सांगितलं. याच्यावर उपाय, जर आपला जन्मच कामातून झालेला असेल, काम हा आपल्या रक्तामध्ये असेल, स्वरस वाही असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि कामाच्याच पोटात क्षुब्धता म्हणजे क्रोध आणि भय हे दोन्ही जर दडलेले असतील तर ते जाण्याची शक्यता जवळपास नाही. मनुष्य जन्मामध्ये मनुष्य देहाच्या ठिकाणी जवळपास नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काहीतरी कामना असणारच. आणि भगवंत तर शब्द वापरतात वीत राग भय क्रोधाः. पण देहातीत अवस्था देहात असतानाच जर अनुभवाला आली तर मात्र वीत राग भय क्रोधाः शक्य आहे. आणि देहातीत अशी स्थिती देहात असताना अनुभवाला येते. कोणकोणत्या वेळेला अनुभवाला येते? एक तर चिंतन करता करता जर स्वरूपाशी तद्रूपता निर्माण झाली तर देहाचा विसर पडतो, आणि देहाचाच विसर पडला तर कामाचा विसर पडतो. ध्यानाच्या वेळेला ही गोष्ट अनुभवाला येते. ध्यानाच्या वेळेला जेव्हा मन नाहीसं होतं, वृत्ती नाहीशा होतात, तेव्हा वृत्ती शून्यतेच्या बरोबरच काम नाहीसा होतो. चित्तवृत्तींचं वैशिष्ट्य असं आहे की चित्त म्हणजे चैतन्य स्वरूप असा मी त्याला विषयाध्यासानी जडता येते. चित्तम चित्त च विजानीया तकार रहितम यता यदा तकार तू विषयाध्यास. चैतन्याला विषयाचा अध्यास त्यामुळं जडत्व येतं, तेव्हा ते चित्त या सदराला प्राप्त होत. तला अजून त म्हणून चित्त, म्हणून त्याच्यातला एक त जर निघून गेला तर चित्त हे चैतन्य स्वरूप होत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, तुझी सेवा करीन मनोभावे हो, माझे मन हे गोविंदी रंगले वो, नवसिये माझे नवसिये, पंढरीचे दैवत विठ्ठले हो. तिथं ते असं म्हणतात की चित्त चैतन्य होऊन ठेले हो, माझं चित्त हे चैतन्य होऊन गेलं. चित्ताचं चैतन्य होणं म्हणजे चित्तरहितता किंवा अचित्त दशा प्राप्त झाली, म्हणजे विषयामुळे आलेलं जडता चेतनेला जर निघून गेली तर चेतना आपल्या स्वाभाविक रूपात प्रगट होते. ती स्वसंवेद्य असते, तिला अनेक कोणी प्रगट करावं लागत नाही, ती आपल्या आतच असते, आपल्याच ठिकाणी असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जसा झरा उगमाच्या ठिकाणी परिपूर्ण असतो, तसं चैतन्य हे आपल्या स्वतःच्या ठिकाणी परिपूर्ण असतं. ते बाहेर येताना विषयाच्या ध्यासानी चित्त या स्वरूपाला प्राप्त होत. म्हणून ध्यानाच्या वेळेला चिंतनाच्या वेळेला जसं देह विरहित असा अनुभव येऊ शकतो, देहाचा विसर पडू शकतो, तसा ध्यानाच्या वेळेला विषय देहाचा विसर पडतो. तो चित्त गेल्यामुळं, चित्त गेलं आणि चैतन्यच केवळ शिल्लक आहे असा भाव निर्माण झाला, अशी प्रतीती आली की तेवढ्या वेळ मात्र वीत राग भय क्रोधाः अशीच ती व्यक्ती असते. त्यावेळेला मात्र भय नाही. भय हे मुळात जिजीविषा आपण राहावं ही जी स्वाभाविक इच्छा असते त्याच्यावर होणाऱ्या आघातामुळे भय निर्माण होतो. जसं आपली कामना पूर्ण होईल का यामुळं भय निर्माण होत. मला नोकरी लागेल का, मी कायम होईन का, मी पास होईन का, माझी मुलं नीट निघतील ना, हे सगळे भयाचे विषय आहेत. आणि हे भयाचे विषय हे एका तऱ्हेने आपल्या सुरक्षित जगण्याच्या इच्छेवर आघात करतात, आणि दुसऱ्या बाजूनी त्या कामना असतात. असं असल्यामुळं जो निष्काम होतो तो भयरहित देखील होतो. आणि जो भयरहित होतो, कामरहित होतो आणि क्रोधरहित होतो, एका शब्दात काम जर नाहीसा झाला तर चैतन्य आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होतं. जीव चैतन्य हे आत्मचैतन्यच मी अशा प्रकारच्या बोधाला प्राप्त होत. म्हणून स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये जो पहिला श्लोक आहे तो फार महत्वाचा, प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. खरं पुढचं काही लिहायची गरज नव्हती, वीतराग भय क्रोधा वगैरे, कारण जर कामच गेला, निशेष गेला जीवनातून, तर भय आणि क्रोध देखील आपोआप जातात किंवा जायलाच पाहिजेत. म्हणून ज्याच्या जीवनातून मनोगत असणारा काम आणि कामना पूर्णपणे जातात आणि जो आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी रमून राहतो, आत्मनी एव आत्मना हा तुष्टा, हे जे सगळे दुःखामध्ये उद्वेग होऊ द्यायचा नाही, सुखामध्ये स्पृहा वाढून द्यायची नाही, हे सगळे आपल्या चित्त मन बुद्धी अंतःकरण आणि देहाहंता असं जे अंतःकरण पंचक आहे त्याच्यावर त्याच्याकरता सांगितले जाणारे उपाय आहेत की जे मुळातच मायेमध्ये येतात. म्हणून आत्म्यामध्ये जो रमतो, जो स्वरूपामध्ये रमतो तो, आणि व्यवहार करत असताना किंवा जागृत अवस्थेमध्ये जो कामनारहित राहतो, असं दुहेरी लक्षण त्याकरता सांगितलं. आणि जागृत राहण्याची, ध्यानाखेरीज राहण्याची अशी वेळ जवळपास दिवसातून उत्तम ध्यान करणारा, दीर्घकाळ बसणारा जरी असला तरी देखील 22 तास असते. किती ध्यान करेल व्यक्ती, तास, दीड तास, दोन तास, स्वामीजी म्हणायचे यत्ता असं म्हणायचे, यत्ता म्हणजे 3 तास, इतका काही रोज कोणी ध्यानाला बसत नाही. म्हणून 2 तास परमार्थ करतो असं म्हटलं तर 22 तास व्यवहार करतो. म्हणून प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान हे प्रथम सांगितलं, पण आत्मनी एव आत्मना तुष्टः, आपल्या आत्म्यामध्येच, आपल्या ठिकाणी आपल्या स्वतःला रमवणारा. इथं एक आत्मा या शब्दाचा अर्थ अज, अव्यय, नित्य, शाश्वत, जन्म मरण रहित, सच्चिदानंद अशी शुद्ध जाणीव शक्ती, आपल्या ठिकाणी असणारी चैतन्य शक्ती, शुद्ध पारमार्थिक परिभाषेत ज्याला आत्मा म्हणतात तो एक अर्थ आहे. आणि आत्मनी एव आत्मनहा तुष्टः, आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट होऊन राहतो. खरं म्हणजे आत्मा याचा अर्थ मी असा असल्यामुळं, आणि आपण देह मन बुद्धीला मी असं म्हणतो, त्यामुळं देहाला देखील आत्मा म्हणण्याची प्रथा आहे, बुद्धीला मनाला देखील आत्मा म्हणण्याची प्रथा आहे. अशा प्रकारच्या देह मन बुद्धीला जो आपल्या शुद्ध पारमार्थिक परिभाषेमध्ये ज्याला आत्मा म्हणतात त्या स्वरूपामध्ये जो रमवतो तो स्थितप्रज्ञ होतो. म्हणून आत्म्यामध्ये जर रमला नाही, देह मन बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी जर न रमेल आणि परमार्थ हातून उदंड घडेल, त्या परमार्थाचा फारसा उपयोग होत नाही. परमार्थ जर करत असू तर इंद्रिय मन बुद्धी ही आपल्या आत्म्यामध्ये रमेल, स्वतःला विसरून आत्म्यामध्ये रमेल असं होतंय ना, हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. हे एका बाजूनी व्हावं आणि मग दुसऱ्या बाजूनी हे ठीक आहे, व्यवहार करत असताना खूप चांगली गोष्ट घडली, मी अभिनंदन केलं नाही, खूप दारुण प्रसंग ओढवला, पण उद्वेग मनामध्ये न ठेवता प्रयत्न केला, हेही खूपच महत्वाचं आहे. पण आत्मनी एव आत्मनहा तुष्टा हे लक्षण आणि त्याच्या बरोबरीने हे लक्षण अशा जोडगोळीने मात्र स्थित प्रज्ञा स्थित होते. कुठे स्थित होते तर आत्म्यामध्ये स्थित होते, स्वरूपाच्या ठिकाणी स्थित होते. प्रज्ञा ही शक्ती आहे आणि ही शक्ती आपण विषयाच्या ठिकाणी लावतो किंवा जगताच्या ठिकाणी लावतो, ती आत्म्याच्या ठिकाणी जर रोवून ठेवली आणि आत्मरूपच होऊन राही, बुद्धीच्या ठिकाणी मत बुद्धी हा जो माझी बुद्धी हा जो एवढा अहंतेचा भाग आहे तेवढा भाग जर नाहीसा झाला तर नुसती उरणारी जी बुद्धी असते, आपण म्हणतो ना माझ्या बुद्धीला असं वाटतं असं असे शब्द आपण उच्चारतो, हे माझ्या खेरीज बुद्धीचं नुसतं असणं जे आहे ते बुद्धी त्यावेळेला आत्म्यातच राहते. मद बुद्धी माझी बुद्धी यांनीच बुद्धी कलुषित होते, यांनीच बुद्धीला रंग चढतो अहंतेचा. आणि एवढी भावना जर बुद्धीच्या ठिकाणाहून गेली तर बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी रममाण होते, जी विषयाच्या ठिकाणी होत असते ती. आणि स्वरूपाच्या ठिकाणी रममाण होते याचा अर्थ बुद्धीमध्येच आत्म्याचा प्रकाश पडतो. आत्मा हा मनानी बुद्धीनी इंद्रियांनी जाणला जात नाही, इंद्रियांनी जाणला जात नाही, मन नाहीसं व्हायला लागतं. आणि बुद्धीचं काय तर बुद्धीच्या ठिकाणी अहंकार नाहीसा झाला की बुद्धीतच आत्म्याचा प्रकाश पडतो. बुद्धी जायला लागत नाही, मन जायला लागतं. पण बुद्धी जाण्याची गरज नाही, बुद्धी कुठूनही कुठेही जाणार नाही. प्युअर इंटलेक्ट माझी बुद्धी हा भाव फक्त गेला पाहिजे, बुद्धीच्या ठिकाणी असणारी अहंता फक्त गेली पाहिजे. असं जर घडलं तर बुद्धी ही आत्म्यामध्ये राहते, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रमते. आजचा हा जो परिसंवाद आहे तो एकेका साधकाचं निरूपण किंवा मनोगत किंवा प्रसंग कथन असं झालं आणि मला जसं जसं आवडलं तर त्याच्यावर मी टीक केली. तुमच्यापैकी जसं जसं आवडलं त्याच्यावर मी टीक केली आणि मग माझ्या असं लक्षात आलं की मी सगळ्यांच्या नावं पुढे टीक केली. तुम्ही सगळ्यांनी एका उत्तम तयारीने हा कार्यक्रम साजरा केला. इथं मधुराताईंचं नावच लिहायचं राहिलं. टीक केली. हा कार्यक्रम खूप चांगला झाला. ज्या प्रकारच्या मॅच्युरिटीनी हा कार्यक्रम व्हायला हवा, नाही का प्रिया? 35 ते 50 असल्यामुळे ज्या मॅच्युरिटीनी व्हायला पाहिजे तर तसाच, आता उगीच प्रियाचं नाव घेतलं मी, तसा हा कार्यक्रम निश्चित झाला, अतिशय चांगला झाला. या वयाला योग्य असा अशा प्रकारचे सगळे विचार यामुळे तुम्ही कसे आणि किती प्रयत्नशील आहात, तुम्ही कसे आणि किती भक्तिमान आहात, तुम्ही कसे आणि किती श्रद्धावान आहात, तुम्ही कसे आणि किती परमार्थाचा चांगल्या प्रकारे चांगल्या तर्काने विचार करणारे आहात, तुम्ही कसे आणि किती स्वामीजी जे सांगतात ते जीवन जगण्याचा प्रयत्न करणारे आहात, असं सगळं प्रगट झालं. असं झाल्यामुळं हा कार्यक्रम अतिशय चांगला झाला. एवढंच नव्हे तर या कार्यक्रमाला तुमच्या वैयक्तिक अशा घटनांचा स्पर्श असल्यामुळं तो जिवंत झाला. असं झालं कारण मृणाल टेल्को मध्ये इंजिनियर होती, प्रसन्ना त्याच्या फील्ड मध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत असेल तर मृदुला डोळ्यांचे डॉक्टर, गोपी एन्व्हायरमेंटल इंजिनियर आणि कन्सल्टंट असं प्रत्येकाबद्दल सांगता येईल. आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या तुमच्या क्षेत्रातल्या गोष्टी सांगितल्या. असं असल्यामुळं तुम्ही जर 10 असाल, किती आहात तुम्ही? जवळपास 8-10, मनीषा धरून आणि दिनेशने भजन सांगितलं ते आणि आधीचे 3, जवळपास तुम्ही 13 जण आहात. पण बोलणारे जर म्हटलं तर 8-9 जण आहात आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले आहात. अप्रेझल जर झालं नाही मनासारखं तर काय होतं, हा प्रश्न फक्त तुझा नाही तर इथं असणाऱ्या कित्येकांना रिप्रेझेंट करतो. असं असल्यामुळं तो हा परिसंवाद फार जवळचा झाला सर्वांच्या, असं मला वाटतं. मनीषाने देखील या परिसंवादाचं जे सूत्रसंचालन केलं ते खरंच खूप चांगलं केलं. हा 35 ते 50 या वयोगटाचा युवा स्नेह कार्यक्रम एखाद्या मोठ्या कार्यक्रमासारखा चांगला झाला. पण त्याच्यात एक नवीन प्रयोग केला गेला, तो म्हणजे जवळपास 8-9 जण याच्यामध्ये बोलले. आणि असे इतके जण बोललेले असताना देखील 10 जण बोलले. तो कुठेही खूप लोक सतत बोलतायत असं वाटलं नाही. तो अतिशय जिवंत असा कार्यक्रम झाला. त्यामुळं हा कार्यक्रम ज्यांनी ठरवला, पंकज दादा आणि अभय कुमार, हा कार्यक्रम ठरवला गेला, पंकजदादांना सांगितला, त्यांनी तो अप्रूव्ह केला नंतर आणि चांगल्या रीतीने प्रेझेंट झाला असं मला वाटतं. आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत परमार्थाकरता, आणि असा प्रयत्न आपण करत राहिलो तर आपलं समाधान, आपलं ध्येय फार मोठं आहे. असं असल्यामुळं आपण अजून तिथं पोचलो नाही असं जे प्रत्येकाला वाटतं, तरी देखील आपण कितीतरी अंतर कापून निश्चित पुढे गेलेले आहोत हे प्रत्येकाला जाणवेल, प्रत्येकाला समजेल. आपण स्वामीजींकडे आलात तेव्हा कसे होतात आणि आत्ता कसे आहात असं जर पाहिलं तर आपण बरीच मजल मारलेली असं लक्षात येईल. अजून पुष्कळ ध्येय असावे, सुदूर की जे कधी न हाता यावे असं जे स्वरूपानंद म्हणतात, जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. प्रकाशात चालता चालता आपण चालतो आहोत हेही विसरून जावं, सहज चालणं व्हावं. भावातीत स्वभाव सहज ध्येयी तन्मय व्हावे. तसं या ध्येयाच्या ठिकाणी तन्मयता, एकरूपता ही आपल्याला या जन्मामध्ये प्राप्त होवो ही स्वामीजींच्या चरणी मी प्रार्थना करतो. हरि ओम तत्सत्. हरि हरि बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.
श्री राम. काही